योजी एकदम फाईन आहे आणि थोडीशी डिवाईन आहे कशी लागते बघून आयना आणि चेहऱ्यावरती शाईन आहे खानदानी ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड पुरा एशियाना चौथ किलो स्टाईल किलो मूव्ह तिच्या समोर फिक्का गोल्ड आहे बोलायला पक्की बोल्ड आहे खरंच खूपच सुंदर.